चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मंत्र्यांनी दिले कारखान्यांच्या आधुनिकीकरणाचे निर्देश। हरियाणाचे सहकार मंत्री डॉ बनवारी लाल यांनी हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर मिल्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना कारखान्यांचं आधुनिकीकरण आणि इथेनॉल सॅनिटायझर वीज उत्पादन गुऱ्हाळ स्थापित करण्याच्या शक्यतांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत। मंत्री यांनी हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर मिल्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांबरोबर बुधवारी बैठक घेतली होती। हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर मिल्स लिमिटेडचे प्रमुख डायरेक्टर कॅप्टन शक्ती सिंह आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। डॉ बनवारीलाल यांनी अधिकाऱ्यांना कारखान्यांच्या कारभारात पारदर्शकता आणि मूल्य प्रभावी टेक्निक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगाला वाढवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करण्याचा आदेश दिला। बैठकीत त्यांनी सहकारी साखर कारखान्यांकडून संबंधित विविध विषयांवर चर्चा केली। गाळप हंगाम 2019-20 कामकाजाची समीक्षा, आवश्यक रिक्त पदं भरणं आणि इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत निर्णय यावर चर्चा करण्यात आली। या दरम्यान शक्ती सिंह यांनी गाळप हंगाम 2019-20 बाबत सांगितलं। ते म्हणाले की कोविड-19 महामारी असूनही सर्व कारखान्यांनी हंगाम 2019-20 दरम्यान गाळप यशस्वी केला आहे।